लहानपणी जे मी गावाला जायचे ना, तो काही स्वॅग माझा वेगळाच असायचा तिकडनं परत आल्यानंतर. कारण की इकडे आपल्या शहरात न मिळणाऱ्या गोष्टी त्या तिकडे मिळायच्या, आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींपैकी फक्त मीच त्या एन्जॉय केलेल्या असायच्या. सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर महक तुमच्या सोबत आहे. आणि खरं तर ना, आजकाल जंगलं जी गायब होत चालली आहेत, त्यामुळे हा जो रानमेवा आहे तो सुद्धा गायब होत चाललाय. करवंद असतील किंवा सेतुक, बघा ते छोटे छोटे स्ट्रॉबेरी सारखे दिसतात ते असतील, बोरं असतील, गावरान बोरं, ते सुद्धा दिसत नाहीत आजकाल. म्हणजे बाजारात जेव्हा बाजार भरतो ना, आठवडी बाजार, तिकडे सुद्धा दिसत नाहीत यार. अशी अवस्था झाली आहे आपल्या खाण्यातलं किंवा आपल्या बाजारातले, त्या गोष्टी जर का गायब होत चालल्या आहेत तर तुम्ही त्या गोष्टी मिस करत असाल ना. अशा कुठल्या गोष्टी आहेत बरं जे नांदेडकर मिस करतायत? हाय, कोण बोलताय?
हाय, मी तेजस बोलतोय.
तेजस, कुठली गोष्ट मिस करतोस रे तू?
ऍक्च्युली सगळ्यात जास्त मला आवडतं ते करवंद, आणि करवंद आता मिळत नाही.
मतलब वो जो टेस्ट है ना करवंद, ते काळी महिना तिकडे म्हणायचे, ती येऊच शकत नाही दुसऱ्या
नाही, आणि मिळत नाही बेसिकली. म्हणजे ते इथे कुठे मिळत नाही, आणि ते जे ज्या प्रकारे सर्व करायचे, मला वाटतं आठवतं की आम्हाला पानामध्ये द्यायचे, कॅरीबॅग वगैरे नाही, आणि ते एकदम मस्त लागायचे. सोबतच आम्ही चौपाटीला गेल्यानंतर पण चौपाटीला ते स्टार फ्रूट टाईप एक मिळायचं, ते खूप मस्त मिळायचं. कैऱ्या मिळायच्या, चिंच मिळायची, एक नंबर, सगळं आवडायचं मला.
तोंडाला पाणी सुटलंय माझ्या हे सगळं ऐकून ऐकून. पण या गोष्टी आजकाल आपल्याला बघायलाच मिळत नाही, पैसे द्यायला तयार असलो तरी सुद्धा.
येस येस येस, तेच खूप मिस करतोय मी.
खरंच खरंच. नांदेडकर, तुम्ही काय मिस करताय? हा जो रानमेवा आहे ना, रानच गायब होत चालली आहेत म्हणल्यावर ती रानमेवा मिळणार कुठनं? तुम्ही कुठली गोष्ट या रानातली मिस करताय सांगा. 9607007935 माझा नंबर डायल करून. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो.